So just as way of reminder, I'm talking about disciple making.
आणि मी तुम्हाला आठवण करून देतो की मी शिष्यत्वाबद्दल सांगत आहे, शिष्य घडवणे.
If you remember how Pastor Doug said, we proclaim Christ to all men.
आणि सकाळी पास्टर डगने सांगितलं की सर्व मनुष्यांना मी आपण ख्रिस्त गाजवतो.
If you are going to be gospel driven leaders, this is what you're going to be doing.
सुवार्ता केंद्रित जर का नेतृत्व करायचंय तर हे आपण केलं पाहिजे.
Before we do that, we must know why we do it.
आणि ते करण्या अगोदर आपल्याला हे ठरवायचं आहे की का सत्य शेवटी या सगळ्या गोष्टी मी करत आहे.
So all this is foundational to understand that.
ह्या सगळ्या गोष्टी ते समजण्यासाठी मूलभूत त्याचे आहेत.
So we saw what God's glory is.
आपण पाहिलं देवाचं गौरव आहे काय.
We saw that God expresses his glory through his attributes.
आणि देव त्याचं गौरव त्याच्या गुणवैशिष्ट्यांद्वारे दाखवतो.
And we saw that God's glory is his greatest pursuit.
आणि देवाचं गौरव हे त्याचं सर्वश्रेष्ठ ध्येय आहे.
And therefore it must be our greatest pursuit.
आणि म्हणून आपलं पण ते ध्येय असलं पाहिजे.
For all we do in ministry.
आपण जे काही सेवा कार्यामध्ये करतो.
And specifically as we disciple make.
आणि विशेष करून आपण जेव्हा लोकांचा शिष्य घडवतो.
But now we also see.
आपण आता अजून पाहणार आहोत.
That God purposes not only just to communicate his glory.
फक्त देव त्याचं गौरव दाखवण्यासाठीच त्याचं ध्येय नाही.
But he wants us to experience, comprehend and rejoice.
आणि देवाची ही इच्छा आहे की ते गौरव आपण अनुभवावं, ते समजावं आणि त्यामध्ये आनंद करावा.
इन हिज ग्लोरियस फुलनेस थ्रू वर्शिप.
आणि मग त्याच्या गौरवी परिपूर्णता आपण आराधनेमध्ये त्याला प्रतिसाद द्यावा.
इफ गॉड्स ग्लोरी इज द हायेस्ट गोल इन व्हर्च्यू फॉर हिमसेल्फ.
आणि जर का देवाचं गौरव हे त्याचं अतिउंच ध्येय आहे स्वतःसाठी.
देन इट ऑल्सो मस्ट बी द हायेस्ट गोल इन व्हर्च्यू फॉर ऑल क्रिएशन.
आणि म्हणून सर्व निर्मितीमध्ये हे निर्मितीचं सर्वश्रेष्ठ ध्येय असायला पाहिजे.
अँड दॅट इज व्हॉट वी सी इन स्क्रिप्चर.
आणि आपण हे बायबलमध्ये पाहिलेलं आहे.
Turn to Romans 11:36.
रोम 11 आणि 37 मध्ये पाहतो आपण.
It says, for from him and through him and to him.
कारण सर्व काही त्याच्या पासून, त्याच्याद्वारे व त्याच्या प्रित्यर्थ आहे.
Are all things to him be the glory forever. Amen.
त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
So all of creation points to his glory.
सर्व सृष्टी त्याचं गौरवाचं दर्शक आहे.
It was made for him, for his glory.
आणि ती त्याच्या गौरवासाठी घडवली गेलेली आहे.
In a similar way, Colossians 1:16.
आणि कलसे 1:16 मध्ये काय लिहिलेलं आहे, तशाच प्रमाणे लिहिलेलं आहे.
Go ahead, read that.
कलसे 1:16 मध्ये लिहिलं आहे की
Colossians 1:16.
कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण केलेले आहे. सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.
He says all things were created.
सर्व गोष्टी त्याच्याद्वारे निर्माण केलेले आहे.
And if just in case we didn't know what all things is.
आणि सर्व गोष्टी म्हणजे काय काय.
He says in heaven and on earth.
स्वर्गामध्ये स्वर्गाखाली.
Visible and invisible.
दृश्य अदृश्य.
So all things were created.
सर्व
काही for what?
निर्मित केलेले आहेत कशासाठी.
Through him.
जे काही त्याच्याद्वारे.
And for him.
आणि त्याच्यासाठी.
For him is a preposition.
आणि मग त्याच्यासाठी अशा प्रकारचं वाक्य आहे.
इट्स यूज टू कम्युनिकेट द इंटेंट ऑफ समथिंग.
आणि त्या कोणत्या गोष्टीचं उद्देश ते दर्शवतं.
द पर्पस ऑफ समथिंग.
ध्येय कशा गोष्टीचं.
फॉर द इंटेंट ऑफ.
आणि ह्या ध्येयासाठी, ह्या गोष्टीसाठी.
सो ऑल थिंग्स वर क्रिएटेड फॉर द इंटेंट ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड.
सर्व गोष्टी ह्या ध्येयासाठी.
टू एक्झॉल्ट हिम.
देवाच्या गौरवासाठी, ख्रिस्तासाठी.
Now this is a quote from John Piper.
And John Piper dware he vidhan ahe.
He said this, God would be unjust if he valued anything more.
Ani jar ka konchahi goshtila jar ka jast mahatva devane dile tar to anitiman asa tharel.
Then that which is supremely valuable.
Ani fakt ati unch mahatvachi gosht e talas tane mahatva dyala paije devane.
And he is supremely valuable.
आणि तोच सर्व गोष्टींपेक्षा महान आणि महत्त्वाचा आहे.
इफ ही डिड नॉट टेक इन्फिनिट डिलाइट इन हिज ओन ग्लोरी,
आणि ह्यासाठी जर का त्याने स्वतःमध्ये अतिउंच समाधान बाळगलं नाही,
ही वुड बी अनरायचस,
आणि मग तो अनितिमान ठरल. जर का त्याच्या स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये त्याने अतिउंच महत्व दिलं तर.
Because it is right to take delight in a person.
कारण हे योग्य आहे की एका व्यक्तीमध्ये रस घ्यावा, आनंद घ्यावा.
In proportion to the excellence of their glory.
त्या व्यक्तीच्या महत्वानुसार एका व्यक्तीला आपण मान आणि त्याच्यामध्ये रस बाळगतो.
And the scriptures are saturated with texts.
आणि मग बायबल तर अशा शास्त्र भागांनी भरलेला आहे.
Showing how God unwaveringly acts out of love for his own glory.
असे शास्त्र भाग आहेत की देव स्वतःच्या गौरवासाठी कसं कार्यरत आहे.
फॉर एन एक्झाम्पल,
एक उदाहरण आहे.
इमॅजिन युअर चिल्ड्रन, दे वॉन्ट टू ग्रो अप टू डू अ प्रोफेशन.
तुमचे जे लेकर आहेत ते मोठे होऊन एक एक काम निवडणार आहेत.
से युअर सन ऑर डॉटर वॉन्ट टू बिकम अ ब्रेन सर्जन,
आणि त्यांना ब्रेन सर्जन म्हणायचं आहे.
What would you say to them?
आणि तुम्ही त्यांना काय सांगणार?
You aim so low.
तुम्ही किती किती खालचे उद्देश ठेवलेले तुमच्या जीवनामध्ये.
No, you wouldn't say that.
तसं तुम्ही म्हणणार नाही.
Being a brain surgeon is a good profession.
आणि ते डोक्याचं जे सर्जन असणं ते फार अतिउंच असं ते फील्ड आहे किंवा काम आहे. ऑक्युपेशन व्यवसाय आहे.
It's valuable, it's honorable.
आणि ते फार प्रतिष्ठेचं ते काम आहे.
They save lives.
आणि ते
fix brains.
जीव वाचवतात, लोकांचे जे मेंदू आहेत ते ठीक करतात.
So you would rightly glorify them. Impress them too.
जर का त्यांनी तो व्यवसाय निवडला तर तुम्ही नक्की आनंदाने त्यांना पाठपुरावा देणार आणि त्यांना म्हणणार की हा ते माननीय आहे.
So the excellency of the occupation.
आणि मग त्या व्यवसायाचं जे महत्व आहे आणि मान आहे,
इज हाऊ व्हॅल्युएबल इट्स पर्पस,
आणि म्हणून त्या महत्व जे आहे त्याच्या उद्देशातून आपल्याला दिसतं.
सो देन व्हाट इज द ग्रेटेस्ट पर्पस ऑफ ऑल टाइम,
आणि मग सर्व सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात अतिउंच ध्येय मग काय आहे.
व्हाट कुड पॉसिबली बी हायर देन द पर्पस ऑफ ग्लोरिफाइंग गॉड,
आणि देवाला गौरव देणं ह्या पलीकडे अजून काय अतिउंच व्यवसाय किंवा उद्देश असत.
What could possibly be greater than pressing the excellency of God before people?
आणि लोकांसमोर देवाचं जे महत्व त्याचं कार्य आहे ते लोकांसमोर गाजवणं ह्यापेक्षा मोठं अजून काय पेशा आहे.
So then, what is the most worthy thing for you to be doing?
आणि म्हणून सगळ्यात योग्य कोणती गोष्ट आज आपण त्याच्यामध्ये बिझी गर्क असलं पाहिजे.
Then serving to the glory of God.
देवाच्या गौरवासाठी काम करणं.
So this, we need to adopt God's highest desire for his own glory.
देवाची अतिउंच स्वतःबद्दलची इच्छा जी आहे त्याचं स्वतःचं गौरव त्याच्या मागे आपण जायला पाहिजे.
But we also see we need to rejoice and worship in the experience of that glory.
आणि मग त्या हेतू संगती त्या हेतू मागे जाताना आपण आनंदाने आणि आराधनेने प्रतिसाद दिला पाहिजे.
Turn to Psalm 103.
स्तोत्र 103 कडे वळा.
And read verses 1 through 8.
आणि एक ते आठ वचन काय म्हणतात.
हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्वांतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश करतेतून उद्धरितो. तो तुला दया व करुणाचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केली.
फॉर द सॉमिस्ट, व्हॉट इज हिज मोटिवेशन फॉर ब्लेसिंग द लॉर्ड?
देवाला गौरव देण्यामागं त्याचा काय हेतू आहे?
इज इट नॉट हिज ऍट्रिब्यूट्स?
आणि त्याचे गुणवैशिष्ट्य पाहिल्यानंतरच तो देत आहे की नाही?
हिज एक्सलन्सी,
त्याची महानता, त्याची परिपूर्णता.
ऑफ हिज स्टेडफास्ट लव्ह, हिज मर्सी,
त्याचा दयाळूपणा, त्याची कृपा.
That he's merciful and gracious.
तो मंद क्रोध व दयामय आहे.
स्लो टू एंगर अँड अबाउंडिंग इन स्टेडफास्ट लव्ह.
दयाळू आहे यामध्ये तो.
It's the psalmist's contemplation of God's
excellencies
that causes the outburst of his heart, bless the Lord, bless the Lord.
या सगळ्या गोष्टीने भरल्यानंतर त्याचं मुख जे आहे ते असं मग आता उघडत आहे की धन्यवाद देवाला धन्यवाद देत असो.
So it is not that God just wants you to see his attributes and excellencies.
फक्त देवाला तुमची त्याची जी गुणवैशिष्ट्य आहे ती फक्त पाहणं एवढंच हेतू नाही.
His desire is for you to rejoice in them.
देवाची इच्छा आहे की ते पाहिल्यानंतर तुम्ही त्यामध्ये आनंद बाळगाव.
And explode into worship.
आणि मग तुम्ही आराधनेमध्ये उत्स्फूर्तपणे तुम्ही प्रतिसाद द्या.
And it is this that brings glory to God.
आणि ह्या गोष्टी देवाला गौरव देतात.
Not simply the understanding of his glory.
फक्त बौद्धिक रीतीने त्याचं गौरव समजून घेणं तिथपर्यंतच नव्हे.
But the rejoicing in his glory.
पण त्या गौरवामध्ये आनंद करणं ह्यामध्ये त्याला गौरव मिळतं.
Turn to
Romans 11:33. करून घेईल असा कोण आहे कारण सर्व काही त्याच्यापासून त्याच्याद्वारे व त्याच्या प्रित्यर्थ आहे त्याला युगानयुग गौरव असो आमेन.
सो इन द कॉन्टेक्स्ट हियर पॉल डिस्क्राइब्स गॉड्स ग्रेट प्लॅन टू रिस्टोर इस्रायल.
आणि संदर्भ असा आहे की देव इस्रायल लोक जे हरवलेले आहेत काही काळासाठी तो पुन्हा त्यांना कसं जिंकणार आहे तसा संदर्भ आहे.
Which explodes into worship and doxology.
आणि हे सगळ्या विचार विना मनन करत असताना पाऊल आता गौरव आणि आराधनेमध्ये प्रतिसाद देणार आहे.
And what is it that fuels this great praise?
आणि मग अशी एवढी महान स्तुती पाऊल करत आहे तर त्याचं इंधन काय आहे?
He enumerates God's glorious attributes.
आणि देवाचे गौरवी जे गुणवैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल तो विश्लेषण करत आहे इकडे.
Oh, the depth and the riches and wisdom and knowledge of God.
आणि तो म्हणत आहे की देवाची बुद्धी व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे.
How unsearchable are his judgments and how inscrutable his ways.
त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत.
Which results in him saying,
आणि म्हणून तो आता पुढे असं म्हणतो,
to him be the glory forever. Amen.
आणि तसं त्याच्यावर म्हणतो त्याला युगानयुग गौरव असो आमेन.
So Paul rejoices in God's glory.
पाऊल जो आहे देवाच्या गौरवामध्ये आनंद करत आहे.
Look at 1 Corinthians 10.
पहिले करिंथ 10
31
मध्ये काय लिहिलंय बघा. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
Notice there is nothing too mundane for this great purpose.
आणि अशी कोणती गोष्ट सर्वसाधारण नाही या गौरवी हेतूसाठी.
Everything we do, even down to how we eat and drink.
आणि सर्वसाधारण दररोजच्या गोष्टी खाणं पिणं ते देखील ह्या मध्ये सामील आहे.
Is expected by God to carry this great purpose.
देव अशी अपेक्षा करतो की ह्या सर्वसामान्य गोष्टींमध्ये पण आपण त्याच्या गौरवासाठी त्या करावे.
To be in response to the varied excellencies we see in God.
आणि त्या सर्वसाधारण गोष्टी करत असताना त्या प्रतिसाद आपला असा असायला पाहिजे की देव किती गौरवी आहे.
When we eat, we are to express ourselves and be conscious of God's attributes.
आणि खात असताना आपण आपला प्रतिसाद असा द्यायला पाहिजे आणि नेहमी विचारात धरायला पाहिजे की देव गौरवी देवाने मला पुरवलेला आहे.
Of his goodness to provide it.
आणि त्याच्या चांगुलपणाद्वारे मला हे पुरवण्यात आलेलं आहे खाणं.
And his wisdom to let us know its taste.
आणि त्याच्या ज्ञान किती महान आहे की ह्या विविध पदार्थांचा स्वाद किती वेगळा वेगळा त्याने बनवलेला आहे.
And if we drink, we are to express ourselves and be conscious.
आणि मग पाणी पीत असताना आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की
of God's sufficiency to quench our thirst.
की देवाने हे कसं घडवलेलं आहे की पाण्याद्वारे आपली तहान मिटते.
And satisfy us with every good thing.
आणि मग सर्व चांगल्या गोष्टी पदार्थाने त्याने आपल्याला विपुलतेने दिलेल्या आहेत.
So this is God's great desire.
आणि देवाची ही महान योजना आहे.
Not that you just understand his attributes, his glory.
That's je gunavaishishte te bauddhik ritine samajna nave.
That you would enjoy them and rejoice in them.
Ki tya palikade tyamadhe tumhi anand ghya ani tyala te gaurav dya.
And this must be our driving purpose in when we disciple make.
Ani manun apan shishya ghadvat astana pan apla आपलं जे पुढे नेणारं सामर्थ्य आणि प्रोत्साहन हे असायला पाहिजे देवाचं.
यू वांट टू बी अ गॉस्पेल ड्रिव्हन लीडर.
आणि जर का सुवार्ता केंद्रित आणि प्रेरित नेता व्हायचा आहे,
युअर पीपल मस्ट सी यू वर्शिप.
आणि ते तुमच्या लोकांनी हे पाहायला पाहिजे की तुम्ही आराधना करता.
दे मस्ट सी यू ड्रिव्हन बाय गॉड्स ग्लोरी एंड हिज एक्सलन्सी.
तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही देवाचं गौरव आणि त्याची विशेषता महानते आणि भरलेले आहात त्याने अपेक्षित आहात हे त्यांनी पाहायला पाहिजे.
And as you communicate his glory to them, they will come to see him.
आणि मग त्या भरल्यानंतर तुम्ही त्याचं महानता त्यांना प्रगट करत असताना ते तुमच्याद्वारे देवाला पाहतील.
And cause them to respond in glory and worship.
आणि मग ते आता मग आराधनेने भरपूर होतील.
Is this not our task as pastors?
आणि मग आपलं हेच काम नाहीये का नेते या नात्याने?
Now this brings a problem.
आणि मग एक समस्या इथे उभी होते.
Because when we do this,
पण जेव्हा आपण असं करतो,
when we exalt ourselves,
आणि जेव्हा आपण स्वतःला वर करतो,
when we exalt our own glory,
जेव्हा आपण स्वतःचं गौरव हे ध्येय ठेवतो,
is that a good thing?
ते चांगलं आहे का?
No. Then why is it for God to express his glory this way?
पण देव स्वतःचं गौरव करून घेतो हे कसं चांगलं आहे?
Is that a good thing?
ते चांगलं आहे का?
What makes it different?
हे का वेगळं? आपण स्वतःचं गौरव नाही केलं पाहिजे, पण देव त्याच्या गौरवाच्या माग लागलेला आहे.
He's worthy. Amen. The reason this is right for God,
आणि देवासाठी हे योग्य का आहे,
but wrong for man,
आणि मनुष्यासाठी अयोग्य का आहे,
is because God is truly himself,
कारण देव स्वतः,
the one being of highest value and regard.
देव फक्त स्वतः असा एक आहे की जो
God is truly himself the one being of highest value and regard.
आणि तोच एकटा जो आहे त्याचं जे महत्व आणि त्याचा मान जो आहे तो अति उंच आहे.
If God were to lift up any other thing as our greatest life pursuit,
आणि देवाने दुसरी कोणतीही गोष्ट स्वतःच्या जीवनाचं ध्येय असं ठरवलं,
it would be evil.
आणि ते कोणताही स्वगौरवापेक्षा दुसरा ध्येय देवाने स्वीकारला तर ते वाईट असत.
Because it is a lie.
कारण ते खोटं असणार.
The only purpose worthy of our full devotion.
पण फक्त एकच हेतू जो आपल्या सर्व सर्व आपुलकीच्या योग्य आहे,
is that which is of highest value.
की तो हेतू म्हणजे सगळ्यात अतिउंच महत्वाचा असायला पाहिजे.
And there is none else than God.
आणि तो हेतू म्हणजे कोणताही नव्हे तर देव.
Therefore it's right that God's glory is highlighted by himself.
म्हणून हे योग्य आहे की देवाचं गौरव स्वतःमध्ये दिसणं हे महत्वाचं आहे.
These are the words of John Piper.
हे शब्द आहेत.
Imagine God was in front of you and he wanted to show you what's best for you.
असा विचार करा की देव तुमच्या समोर होता आणि तुमच्यासाठी जे सगळ्यात भल्याचं आहे ते त्याला दाखवायचं आहे.
And imagine he put a mirror in front of you.
आणि मग तुमच्यासाठी जे भल्याचं आहे ते दाखवायचं आहे असा विचार करा की देवाने अचानक तुमच्या समोर आरसा ठाकला.
He says yourself is the best thing and you should live for.
आणि तुम्ही स्वतः या आरशामध्ये तुम्हाला स्वतःचं चित्र दिसतं, तुम्हीच स्वतः तुमच्या भल्यासाठी आहात.
Would this be good or evil?
आणि मग हे चांगलं असणार का वाईट असणार?
It would be evil, would it not?
ते वाईट असणार, कारण आपण स्वतः स्वतःचे भले नाही.
Because we are not the eternal one.
कारण आपण अगणित असे नाही.
We cannot satisfy ourselves.
आपण स्वतःमध्ये स्वतःला तृप्त करू शकत नाही.
We are not our greatest good.
आणि आपण स्वतः स्वतःचं चांगलं सगळ्यात उत्तम भलं नाही.
But imagine God puts in front of you himself.
पण देवाने तुमच्या समोर स्वतःला ठाकलं तर,
and then says, I am what is greatest for you.
मग तो देव म्हणतो की मी तुमच्या सर्वात भल्याची गोष्ट, जे भल्याची गोष्ट आहे ती मी आहे.
I am the eternal one who satisfies you.
मी अगणित आणि स्वतः तुम्हाला समाधान देणार आहे.
I am the one you are to serve and to glorify.
आणि मीच योग्य आहे तुमच्या सेवेचे आणि गौरवाचे.
Wouldn't that be right?
मग ते योग्य असणार की नाही?
Because he can do all those.
कारण तो स्वतः एवढा गौरवी आहे.
He is full of grace and truth,
आणि
right?
तो पूर्ण गौरव आणि सत्याने परिपूर्ण आहे.
So it is right for God to exalt himself.
म्हणून देवाने स्वतःला वर करणं हे योग्य आहे.
This is another quote from John Piper.
John Piper ne adune ko le kelala ahe.
He says, here is the end of the matter.
Ani itha mudyacha ata shevat ahe.
God is the one being in the universe.
Dev ha asa ektach ahe akhil vishwamade.
For whom self-exaltation is not the act of a needy ego.
Ani tyacha swathi deva swathi swatala unch karna he swatacha swartha ani gaurava si bab nahi.
But an act of infinite giving.
पण ती तो जेव्हा स्वतःला इतकं उंच करतो तेव्हा अनंतकालिक दान आपल्याला मिळतात.
द रिझन गॉड सीक्स आवर प्रेज,
आणि हा हेतू आहे की देव का आपल्याकडून त्याची महिमा अपेक्षितो,
इज नॉट बिकॉज ही वॉन्ट बी फुली गॉड अंटिल ही गेट्स इट.
आणि असं नाहीये की आपली महिमा मिळाल्यावरच तो परिपूर्ण देव असं ठरेल.
बट दॅट वी वॉन्ट बी हॅपी अंटिल वी गिव्ह इट.
पण असं आहे की जोपर्यंत आपण त्याला महिमा देत नाही तेव्हा आपण आनंदी आणि आपली परिपूर्णता त्याच्या महिमेमध्ये आपल्याला मिळते.
दिस इज नॉट एरोगन्स,
आणि हे अशा प्रकारे स्वार्थीपणा नाही.
दिस इज ग्रेस,
आणि ही कृपा आहे.
दिस इज नॉट इगोमेनिया,
आणि हे असं स्वार्थी वाईट गौरव नाही.
दिस इज लव,
आणि हे प्रेम आहे.
सो गॉड डिझायर्स फॉर अस टू एक्झॉल्ट इन हिज एक्सलन्स,
आणि म्हणून देव अशी अपेक्षा धरतो की त्याच्या वर उचलण्यामध्ये आपण सामील व्हावं.
टू रिजॉइस इन हिज ग्लोरी,
त्याच्या गौरवामध्ये आपण आनंदी व्हावं.
And that is not only the rightest thing to do,
आणि फक्त ही सर्व उत्तम आणि योग्य गोष्ट नाही,
but it's the best for us,
आणि आपल्यासाठी सगळ्यात उत्तम आणि ती योजना आहे.
It's that which will bless us the greatest,
आणि त्याला महिमा देताना आपल्याला आशीर्वाद मिळतो.
So this is why we spread God's glory,
आणि यामुळे आपण देवाचे गौरव सगळीकडे पसरवतो.
So now we have a basis,
आपल्याला आता पाया मिळालेला आहे.
God's glory spread to the nations,
मग देवाचं गौरव हे अखिल विश्वाला जाणं,
through disciple making,
शिष्यत्व घडवण्याद्वारे,
is now presented in all scripture,
आणि म्हणून आता बायबल मध्ये असं दाखवलेलं आहे,
as his purpose for all people,
सर्व लोकांसाठी हे देवाचा योजना आहे.
Not only is it our greatest good,
आपलं सत्याच्यामध्ये भलं नाही,
but this is the means he will call people to himself,
पण हे आता साधन दिलेले ज्याच्याद्वारे देव आता लोकांना स्वतःकडे खेचतो.
The spread of God's glory,
देवाच्या गौरवाची सगळीकडे पसरणी,
is the purpose by which we go to all men,
ही साधन दिलेलं आहे ज्याच्याद्वारे आता लोक देवाकडे येतात.
So how important is it that the church be involved in spreading God's glory?
म्हणून आता मंडळीने देवाच्या गौरवाचा प्रसार करावा हे किती महत्वाचं साधन झालेलं आहे.
Is it enough that the individual Christian lives his life to the glory of God?
फक्त वैयक्तिक ख्रिस्ती व्यक्तीने त्याचं वैयक्तिक जीवन देवाच्या गौरवासाठी जगावं तेवढंच आहे का आता हेतू?
Or does God's glory demand that we be involved?
आणि की देवाचं गौरव आता अपेक्षा धरतं की आपण ह्यामध्ये सामील व्हावं?
In the spread of his glory to others through disciple making,
त्याचं गौरव आता दुसऱ्यांना शिष्यत्व घडवताना प्राप्त व्हावं.
This question can only be answered by knowing God's heart.
आणि हा प्रश्नाचं उत्तर त्याचं तेव्हाच मिळेल जेव्हा देवाचं हृदय आपल्याला समजतं.
कन्सर्निंग हिज ओन ग्लोरी इन द वर्ल्ड,
त्याच्या स्वतःच्या गौरवाबद्दल जेव्हा त्याचं हृदय आपल्याला समजतं तेव्हा हे प्रश्नाचं उत्तर मिळतं.
सो विथ ऑल दॅट इन आवर फाउंडेशन,
सगळ्या गोष्टी आपण आपल्या पायामध्ये घातलेल्या आहेत.
वी लुक ॲट स्क्रिप्चर्स दॅट स्पेसिफिकली टेल अस,
विशेष शास्त्रभाग बघू की ज्या सांगतात
दॅट गॉड्स ग्लोरी इज द रिझन फॉर अस टू स्प्रेड His name in all nations.
देवाचं गौरव हे कारण आहे ज्याच्यामुळे आपण त्याचं नाव सगळीकडे पसरावायला पाहिजे.
It's seen in the Old Testament.
जुन्या करारामध्ये आपल्याला दिसतं.
In the Abrahamic covenant.
अब्राहमाच्या करारामध्ये ते दिसतं.
Read Genesis 12 verses 1 through 3.
उत्पत्ती 12 1 ते 3 मध्ये बघा. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवील ज्या देशात जा, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करील, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करील, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करील, आणि तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करील, तुझ्याद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील.
Notice the promise given to Abraham.
आणि तिथे बघा अभिवचन देवाने अब्राहमाला दिलेला आहे.
In you all the families of the earth shall be blessed.
तुझ्यामध्ये सर्व कुटुंब जगातले आशीर्वादित होतील.
The word families is also the word for peoples or tribes.
आणि इथे कुळे हा जो शब्द आहे लोक वंश असे शब्द आहे तो.
In other words, every people group will be blessed through Abraham.
अब्राहमाच्या द्वारे प्रत्येक प्रकारचे जे लोकांचा गट आहे प्रकारचे लोक आहेत त्यांना आशीर्वाद मिळणार आहे.
In Genesis 22 verse 17 through 18,
उत्पत्ती 22 आणि 17 आणि 18 मध्ये लिहिलेलं आहे.
He specifically says it's an offspring which will bring this blessing.
आणि इथे स्पष्टपणे तो सांगतो की तुझ्या तुझ्या संततीद्वारे हा आशीर्वाद मिळणार आहे.
Now who is this offspring?
आता ही संतती कोण आहे?
Amen. Galatians 3:16.
कारण गलती 3:16 मध्ये आपण पाहतो.
It says Paul writes
गलती 3:16 मध्ये पॉल असं सांगतो,
to your offspring
अब्राहमाला व त्याच्या संतानाला,
who is Christ,
ती अभिवचने सांगितली होती, संतानांना असे पुष्कळ जनांसंबंधी तो म्हणत नाही तर तुझ्या संतानाला असे एका विषयी तो म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.
So notice this has been God's plan from the beginning.
आणि ही देवाची योजना अगोदर पासून आहे.
He always had the intention for his glory to be known.
आणि देवाचं गौरव पसरलं जावं ही त्याची योजना होती अगोदर पासून.
From the very promise of Abraham.
अब्राहमाच्या अभिवचनापासून.
He wanted the blessing of God to go through all the nations.
देवाचा आशीर्वाद सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचावी त्याची योजना आहे.
And prophesies in this promise that this seed, this offspring.
आणि मग या अभिवचनामध्ये तो भविष्यवाणी देत आहे की ह्या संतानाद्वारे ते
will bring this great blessing.
हा महान आशीर्वाद ह्या संतानाद्वारे मिळणार.
And we know this is Jesus Christ.
आणि आपल्याला येशू ख्रिस्त हा संतान आहे माहिती.
Matthew 1:21 says.
मत्तै 1:21 असे सांगते.
She will bear a son.
ती पुत्र पसरेल.
And you shall call his name Jesus.
आणि त्याचं नाव तू येशू ठेव.
For he will save his people from their sins.
कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून तारेल.
And so here is the great blessing to all the nations.
म्हणून हा महान आशीर्वाद आहे सर्व राष्ट्रांना.
Is this son who will forgive sin.
हा पुत्र देवाचा जो पापे माफ करेल.
And so this forgiveness that's offered through this one.
आणि ही क्षमा जी ह्या पुत्राद्वारे उपलब्ध आहे.
The glory of this forgiving God.
हा गौरवी देवाची क्षमाशीलता
is seen and expressed.
या क्षमाशील देवाची गौरव ह्या पुत्राद्वारे दिसणार आहे.
And it's been God's plan to spread that.
आणि ही देवाची योजना आहे अगोदरपासून.
To every nation, people and tongue.
प्रत्येक कुळ लोक आणि समूहामध्ये हे पसरणार.
So if we are gospel driven leaders.
म्हणून आपण सुवार्ता प्रेरित असे नेते आहोत.
Is that not what we will be doing?
आपण हे करणं योग्य नाही काय?
If we are gospel driven leaders, we will do this.
सुवार्तेने पेटलेले जर का आपण नेते आहोत तर ते असं होईल.
We will spread the glory of this merciful God.
तर मग ह्या योजनेनुसार आपण ह्या दयावान देवाची योजना ही सगळ्यांना कळवणार.
By the proclamation of Christ to every man.
आणि ख्रिस्ताच्या घोषणेद्वारे देवाची दया आणि ही योजना प्रकट होणार लोकांना.
And what will drive us to do that?
आणि मग कोणची गोष्ट आपल्याला इंधन म्हणून प्रोत्साहन करणार?
Do we love men?
आपण लोकांवर प्रीती करतो का?
Yes we do.
आपण करतो.
Do we desire them to be saved?
लोकांचं तारण व्हावं अशी अपेक्षा
आहे का? Yes we do.
होय आपली आहे.
But there is a higher goal here.
पण त्या पलीकडे आता बायबल आपल्याला एक उद्देश देत आहे.
There is God's goal here.
इथं देवाची योजना आपल्याला आणि त्या देवाचा उद्देश आपल्याला प्राप्त होतो.
God's great glory and worship.
देवाचं महान गौरव आणि त्याची आराधना प्रत्येक कुळांमध्ये होईल ही हे उद्देश देव देतोय आपल्याला.
We seek worshipers.
आपण आराधना करणाऱ्यांमागे लागले.
So that they might worship this worthy God.
की देवाचं गौरव पाहून देवासमोर ते नमन करतील.
That's why we go.
आणि म्हणून आपण जातो.
So we see that even from the beginning. This is in the scriptures.
हे बायबल मध्ये अगोदर पासून आहे आशीर्वाद.
Another Old Testament scripture.
जुन्या कराराचा अजून एक संदर्भ पहा.
Isaiah 49.
यशया 49.
Read verse 5 through 6.
5 आणि 6 बघा. याकोबास त्याचकडे परत आणावे, त्याच जवळ इस्रायल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भशाळेत घडविले त्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो माझा देव माझे सामर्थ्य झाला. तो परमेश्वर म्हणतो याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलच्या रक्षिलेल्या लोकास परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे. ह्यात काही मोठेसे नाही. तर मज कडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा नेमितो.
सो हियर वी सी द सेकंड सर्वंट सॉन्ग.
आणि इथं जो नम्र सेवक आहे, धर्मशील
says that God's servant was called by the Lord to gather and bring Jacob back. We understand Jacob to be the nation of Israel. Now we know this, who this servant is. This is Israel's Messiah. This is Jesus Christ. And what does it say about him? It is too light a thing that you should be my servant to raise up the tribes of Jacob and to bring back the preserved of Israel. So I will make you as a light for the nations. So Christ's glory is so great. It's not good enough for him just to redeem Israel. God says it's too small just to save this nation. So I will make you a light to all nations. Because your glory is so worthy. See, this has been the heart of God from the very beginning. His glory is what motivates us to go out. It's what burns us to go speak the gospel to others. To make disciples. So this is all over the Old Testament. How about the New Testament? Turn to Matthew 5. Read verses 13 through 16.
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही किंवा दिवा लावून मापाखाली ठेवित नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याच्याकडे गौरव करावे.
नोटिस व्हॉट क्राइस्ट सेज.
इथं ख्रिस्त काय म्हणत आहे पहा.
ही कंपेअर्स बिलीव्हर्स टू सॉल्ट.
आणि विश्वासणाऱ्यांना मिठाप्रमाणे तो पाहत आहे.
And we know what salt did in the ancient world.
आणि त्या काळामध्ये मिठाचा काय उपयोग होता बरं.
They would spread it over food. It would preserve meat.
आणि ते जे मटण आहे त्याच्यावर ते घालायचे आणि ते कुजण्यापासून ते सावरायचे.
So just as salt preserves meat.
आणि जसं मीठ जे आहे ते जेवण जे आहे त्याला कुजण्यापासून वाचवतं.
All believers were meant to preserve mankind.
आणि मग विश्वासणारे देवाने जगामध्ये असे ठेवलेले आहेत की हे ढासळतं जे जग आहे त्याच्यामध्ये एक रोख आणावा किंवा त्याचं गौरव दिसावा.
Jesus was saying that his followers
आणि येशू असं म्हणत आहे की त्याचे अनुयायी
would act as preserving agents.
आणि मग प्रिझर्विंग राखून ठेवणारे ते लोक असणार.
To those in the world who are in process of dying and perishing. And then what does he say if it loses its saltiness? What worth is it? It's worth throwing away. So those that are not working to preserve others, to rescue others.
म्हणून जे इतरांना कुजण्यापासून वाचवायच्या कामामध्ये नसतील
they are not worthy of anything.
आणि मग ते काही योग्यतेचेच राहिले नाही. मग देवाच्या योजनेच्या विपरीत ते वागतात.
So you are to be gospel driven leaders.
म्हणून तुम्हाला सुवार्ता केंद्रित नेते होणं गरजेचंच आहे.
How will all believers do this if you do not do this?
आणि जर का नेतेच असं करणार नाही तर मग विश्वासणारे कसे करणार जगामध्ये?
Are you acting as a rescuer?
आणि
तुम्ही
असं कुजण्यापासून वाचवणारे असे ह्या जगामध्ये
रेस्क्यूइंग द लॉस्ट
आणि हे हरवलेले त्यांच्याकडे जाऊन त्यांना शोधून काढणार
क्रिएटिंग डिसिपल्स ऑफ मेन
आणि लोकांना शिष्य घडवणारे
दे विल लुक टू यू
ते तुमच्याकडे पाहत आहेत
So we must be doing it so they will do it.
आपण ते केलं पाहिजे जेणेकरून ते करणार.
For the glory of Christ.
देवाच्या आणि ख्रिस्ताच्या गौरवासाठी.
He then calls them a light.
आणि मग त्यांना प्रकाश तो म्हणत आहे.
What does a lamp do?
आणि त्या काळात ते दिवा काय करायचा?
But shines the pathway.
आणि तिकडे त्या वाटेवर प्रकाश पाडायचा.
It shines the correct way.
आणि जो खरा मार्ग आहे तो दाखवतो दिवा.
So we by the gospel shine the way of safety.
ख्रिस्ताला अनुभवल्यावर मग आपण एका प्रकारचा प्रकाश पाडतो
लोकांवर
की हा योग्य मार्ग आहे माझ्या मागे या म्हणून
व्हाट आर वी डूइंग इफ वी आर नॉट डूइंग
आपण असं करत नसू तर आपण काय करतोय
वी आर द लाईट ऑफ द वर्ल्ड
आपण या जगाचा प्रकाश आहोत
नाउ नोटिस द रिझल्ट ऑफ व्हेन व्हाय वी आर लाईट ऑफ द वर्ल्ड
आणि मग हा का आपण या जगाचा प्रकाश आहोत याचा हे उत्तर पहा
सो दॅट दे पहा So that they may see your good works and give glory to your Father who is in heaven.
जेने करून ते तुमचे सत्कर्म पाहतील व देव पित्याचा गौरव करतील.
Here is the great purpose.
ही महान योजना आहे आणि उद्देश आहे.
The glory of Christ.
देवाचा गौरव ख्रिस्ताचा गौरव.
This is what will drive us.
आणि हे आपल्याला पुढे पुढे न्यायला पाहिजे ह्या गोष्टीने.
So God commands and expects for his people.
आणि देव इकडे आज्ञा देत आहे आणि अपेक्षा करत आहे त्याच्या लोकांकडून.
To work for the salvation of others.
जे कुजत चाललेले मरत चाललेले त्यांच्या तारणासाठी काम करणं.
Not just for the benefit of conversion.
फक्त तारणाच्या अनुभवापर्यंतच नव्हे.
Not just for their eternal reward.
फक्त त्यांच्या अनंतकालिक आशीर्वादासाठी नव्हे.
But for God's ultimate glory.
सत्य शेवटी देव पित्याचं गौरव होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारचं जीवन जगा.
Nothing glorifies God more than
कोणची गोष्ट देवाला अजून गौरव देत नाही.
The joyful worship and delight.
ह्यापेक्षा देवाला अजून गौरव देत नाही.
Of redeemed sinners giving glory to God.
जे तारलेले लोक आहेत जेव्हा देवाच्या गौरवासाठी जगतात देतात देवाला गौरव देतात.
These were Christ's words.
हे ख्रिस्ताचे शब्द आहेत.
Not only to the disciples.
फक्त शिष्यांना नव्हे.
But to the crowd.
फक्त पण त्या जमावाला पण हे शब्द आहेत.
But if you are gospel driven leaders.
पण तुम्ही जर का तर सुवार्ता प्रेरित जर का नेते आहात.
We will lead this way.
मग आपण पण ह्या प्रकारे मार्गदर्शन नेतृत्व केलं पाहिजे.
So this is in the New Testament.
हे नव्या करारात आहे.
By the words of Christ.
ख्रिस्ताचे शब्द आहेत ते.
I want to take you to one last passage.
आणि एक शेवटचा जो शास्त्र भाग आहे त्याकडे जाऊया.
Turn to Revelation 5.
प्रगटीकरणाचा पाचवा अध्याय.
And for that the whole chapter must be read.
पूर्ण अध्याय ब्रदर वाचतील.
राज्य करतील तेव्हा मी पाहिले तो राजस्थान अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या आयुध्यांची आयुधे व सहस्रांची सहस्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य धन ज्ञान बल सन्मान गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे आणि स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तू जात यास मी असे म्हणताना ऐकले. राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला धन्यवाद सन्मान गौरव व पराक्रम युगानुयुग आहेत. तेव्हा ते चार प्राणी म्हणाले आमीन आणि वडील मंडळाने पाया पडून नमन केले.
So here we see the apostle John recount the vision from the Lord.
आणि इथे प्रेषित पाऊल जो आहे जे देवाने त्याला दृष्टांत दिला तो आपल्याला सांगत आहे.
Explaining the final end of all things.
आणि सर्व गोष्टींचा कसा शेवट होणार ते या पुस्तकात लिहिलेलं आहे.
He describes an amazing scene.
आणि इथे फार अद्भुत असं दृश्य तो आपल्या समोर मांडत आहे.
Where a search is made to find one worthy to open the scroll.
आणि एक असा तिकडे तपास लागलेला आहे की कोण योग्य आहे तो शिक्का मोडण्यासाठी.
The scroll is signified by the title deed to the earth.
तो जो शिक्का आहे ती जी गुंडाळी आहे त्याच्यामध्ये जो शिक्का आहे ते ह्याचं प्रतीक आहे की पूर्ण पृथ्वीचा जे टायटल डीडला करारनामा जो आहे ते तो हाताळण्यास कोण योग्य आहे.
The person that could open the scroll
जो व्यक्ती तो जी गुंडाळी आहे ती उघडू शकेल त्याला अधिकार आहे पूर्ण पृथ्वीवर न्याय आणणं आणि त्या पृथ्वीचा पृथ्वीवर राज्य करणं.
And remember what John said.
आणि मग योहान काय म्हटलेलं आहे.
When none was found, what did he do?
कोणीही न आढळल्यास तो काय करतो.
He wept deeply.
तो तिकडं रडतो अगदी उपसाबोपसी.
What caused him to weep so deeply?
आणि इतकं रडणं त्या तो का रडलेला आहे.
Imagine a situation where things wrong cannot be made right.
आणि असं तुम्ही विचार करा की तसा कोण आढळला नाही तर एवढे काही जात जुलूम देवाच्या लोकांवर झालेले आहेत ते कोण त्याचा न्याय देणार.
If no one is worthy to open it, things cannot be made right.
आणि जर का ते उघडण्यास कोण योग्य नाही तर मग ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत ते कोणच सरळ करू शकत नाही.
It will forever stay in a state where it's wrong.
आणि सत्य सर्व काळ हे सृष्टी जी आहे अशाच अपरिपूर्णतेत राहील.
So it caused John to weep deeply.
आणि म्हणून योहान इकडे रडत आहे.
But it's in the midst of this scene, this emotional scene.
आणि या भावनिक दृश्यामध्ये आता आपल्याला काय आढळतं.
One is found.
एक असा आढळतो.
And it describes him as what?
आणि त्याचं कसं वर्णन केलेलं आहे तिकडे.
A lamb as if slain.
आणि असा वधलेला तो कोकरा आहे.
He was found worthy to take the scroll and open it.
आणि तोच योग्य आढळला की ती गुंडाळी घेऊन ते उघडू शकत.
And to proceed to bring judgment.
आणि मग तो पुढे जाऊन ह्या पृथ्वीवर न्याय आणण्यास योग्य असेल.
And then bring right to all things.
आणि मग सगळ्या ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत ते दुरुस्त करण्यास त्याला अधिकार आहे.
And notice what happens.
आणि मग इथं काय झालेलं आहे.
He is the lamb who takes away the sins of the world.
आणि तो कोकरा आहे जो जगाचं पाप हरण करणारा तो कोकरा आहे.
And it's to this one they sing.
आणि मग सगळे संतगण ह्या कोकऱ्याची स्तुती करतात.
Worthy are you to take the scroll and open its seals.
तू योग्य आहे हे करारनामा घ्यावा आणि ते उघडण्यासाठी शिक्के उघडण्यासाठी.
For you were slain and by your blood you ransomed.
कारण तू मारला गेलास आणि तुझ्या रक्ताने तू संतगण विकत घेतलेले आहेस.
For God from every tribe and language and people and nation.
प्रत्येक वंशातून कुळातून लोकातून तू आता लोक खंडिले आहेस.
What made Christ worthy?
आणि मग ख्रिस्ताला कोणत्या गोष्टीने योग्य केलं.
He shed his blood.
त्याने स्वतःचं रक्त दिलं.
And he purchased men.
आणि त्याच्या रक्ताद्वारे त्याने लोक विकत घेतले.
From all nations.
आणि सर्व कुळातून राष्ट्रातून घेतली.
And so it causes all them to sing worthy.
आणि म्हणून ते सगळे आता गात आहे की योग्य आहे कोकरा.
Worthy is he.
हा वधलेला कोकरा योग्य आहे या गौरवासाठी.
Christ is worthy to take ownership over the earth.
आणि ख्रिस्त योग्य आहे ह्या पृथ्वीवर वर्चस्व मिळवण्यासाठी.
Implement judgment upon man.
या पृथ्वीवर न्याय निवाडा करण्यासाठी.
And accomplish final redemption
of the earth. आणि सत्य शेवटीचं तारण ह्या पृथ्वीवर आणण्यासाठी.
Because of his sin atoning death on the cross.
कारण त्याच्या वधस्तंभावर पाप हरण करणारा मृत्यू.
The cross of Christ purchased salvation from men for all nations.
आणि क्रूस जे खांब वधस्तंभ आहे त्याने सर्व राष्ट्राच्या लोकांसाठी तारण विकत घेतलेलं आहे.
Then every creature in heaven on earth.
आणि मग प्रत्येक जे स्वर्गामधल्या घडवलेली गोष्ट आहे पृथ्वीवरील सगळे लोक
joined in song singing Christ's glory and worth
ते तिकडे सामील होतात आणि मग ख्रिस्ताचा गौरव करतात त्या शब्दाने
and this is the end of God's great missionary enterprise of the church
देवाची ही जी मिशनरी कार्य आहे हरवलेल्या जिंकण्याचे कार्य आहे त्याचा इथं शेवट आणि पूर्णत्वात येत आहे
the purpose of the church as a whole and each individual
आणि सर्व मंडळीचा हेतू आता इथं पूर्ण होत आहे
must be involved in displaying God's glory
आणि देवाचं गौरव प्रगट करण्यामध्ये हा मंडळीचा हेतू आहे
to all the nations
सर्व लोक कुळांमध्ये ते गेलेलं आहे
because there is coming a day
कारण असा दिवस येत आहे
in the final end of all things
कारण सत्य शेवटी असा दिवस आहे देवाचा नेमलेला की जेव्हा सगळ्या गोष्टींचा अंत होईल
every redeemed sinner that ever lived
देवाची अशी योजना आहे की प्रत्येक खंडळीला जो संतगण आहे
will sing the worth of Christ
ख्रिस्ताची महत्व आणि ख्रिस्ताचं वर्णन त्याने गावं म्हणून देवाची योजना आहे
this scene reveals the intended purpose for every living thing
आणि हे दृश्य आहे या देवाच्या सगळ्या योजनेचं परिपूर्णता आपल्याला इथं दिसते
the glory of God
देवाचं गौरव
so this is what we must be doing
आणि म्हणून आपण पण हेच केलं पाहिजे
we must be gripped with this scene
आपण या दृश्याने एकदम ग्रासला आणि एकदम प्रेरित व्हायला पाहिजे
are we going to be gospel driven leaders
आपण सुवार्ता प्रेरित नेते होणार आहोत का
will we seek to make disciples of all nations
आपण सर्व राष्ट्रांमधून जाऊन शिष्य करण्यास तयार आहोत का
so then what is it that will drive us
आणि मग कोणती गोष्ट आपला पुढे पुढे नेणार
but this scene
हे दृश्य
singing worthy
येशू योग्य
is the man
येशू कोकरा योग्य आहे
we are part of a great great
आपण फार मोठ्या योजनेचे सभासद झालेलो आहोत
it's like a child coming down to see their father
आणि मग एक मुलगा जो आहे तो आपल्या पितांना भेटायला येत आहे
who's hard at task at work
आणि तो पिता फार त्याच्या कामामध्ये गर्क आहे
and he says daddy can I help you
आणि तो लहान मुलगा येऊन म्हणतो की हे बाबा बाबा मी तुम्हाला मदत करू का
can I be part of this work
या महान कार्याचं मी सामील होऊ का या महान कार्यामध्ये
and the father takes child by the hand
तो पिता त्या मुलाला घेतो हाताने
and says indeed child
तू होय योग्य होऊ शकतो माझ्या
come do this with me
चल माझ्या संगती ह्या कार्यामध्ये तुला
you and I get to be part of the greatest thing that God is doing
आणि देव जे सर्वात महान कार्य करत आहे त्यामध्ये सामील होऊ इच्छितो आपल्याला
and he leads us into this
आणि आपल्याला तो ह्यामध्ये घेतो
may we make disciples for God's glory
आणि म्हणून आपण देवाच्या गौरवासाठी शिष्य केले पाहिजे
he is infinitely worthy
तो अनंत काल अनंत अखंडित त्याचं गौरव आहे
Christ is full of grace and truth.
आणि ख्रिस्त गौरव सत्य आणि परिपूर्ण आहे.
And we have received grace upon grace.
आणि ते गौरव आपल्याला मिळालेला आहे ख्रिस्तामध्ये.
So for his glory we will spread him.
आणि म्हणून त्याच्या गौरवासाठी आपण ख्रिस्ताचं नाव सगळीकडे पसरणार.
To all men.
सर्व माणसांकडे.
Let's pray.
आपण प्रार्थना करू.
Father, we thank you.
हे पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो.
We are not worthy to be part of this.
आपण या आम्ही या मोठ्या कामाच्या सामील होण्याच्या योग्यतेचे नाही.
Yet you're mercifully willing to share.
तरी तू दयाळू रीतीने आम्हाला तू घेतलेला आहेस.
This great work with us.
आणि हे महान कार्य आमच्याद्वारे करण्यास तू तयार झालेला आहेस.
And you command us to make disciples of all nations.
आम्हाला आज्ञा देतोस की सर्व राष्ट्राचे शिष्य बनवा.
Lord help us to do this.
आणि हे करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभू.
Help us to do this to the glory of Christ.
आणि देवाच्या गौरवासाठी हे करण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर.
Because he is full in all his excellence.
कारण येशू ख्रिस्त त्याच्या गौरवात आणि त्याच्या परिपूर्णतेत भरपूर आहे.
And he is the worthy lamb.
आणि तो योग्य असा कोकरा आहे.
Which we will sing on that final day.
आणि त्या योग्य कोकऱ्याची महानता सर्व संतगण गाणार आहेत.
Until that day Lord.
आणि त्या दिवसापर्यंत देवा
make us faithful men to make disciples
आणि आम्हाला विश्वासू असे लोक कर जे शिष्य घडवतील
to your glory
तुझ्या गौरवासाठी
in Christ
येशूच्या नावात
amen